कार्य कारण कर्तृत्वे हेतुः प्रकृति उच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते। 13वां अध्याय 20वां श्लोक। कार्य कारण कर्तृत्वे प्रकृती आणि पुरुष असा विचार चाललेला आहे आणि प्रकृती विकार आणि गुणांची बनलेली आहे, त्रिगुणांची बनलेली आहे असं आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं। ही जी गुणांची आणि विकारांची बनलेली प्रकृती आहे ती प्रकृती कार्य आणि कारण अशा पद्धतीने काम करते कारण म्हणजे मूलद्रव्य आणि कार्य म्हणजे त्या मूलद्रव्यापासून घडलेली वस्तू। जसं माती हे कारण आहे आणि त्याचं कार्य म्हणजे जी मातीची वस्तू भांडं बनलेलं आहे ते त्याचं कार्य। जी प्रकृती म्हणून आपल्याला दिसते ती प्रकृती देखील काही कार्य कारण भावानी अशी बनलेली आहे। त्याच्यामध्ये काही मूल घटक आहेत त्याला कारण असं म्हणतात। आपण पाहिलं की प्रकृती देखील अनादि आहे। जसा पुरुष अनादि तशी प्रकृती देखील अनादि असं शास्त्र सांगतं। ही जी अनादि अव्यक्त अशी मूळ प्रकृती आहे त्या मूळ प्रकृतीपासून व्यक्त प्रकृती बनली, तयार झाली। त्या व्यक्त प्रकृतीमध्ये पंचमहाभूतात्मक देह, मन, बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती तयार झाली। हा जो देह, मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती आहे, ही अष्टधा प्रकृती मूळ कारण प्रकृतीचं कारण म्हणून जे द्रव्य होतं त्याचं कार्य समजलं जाते। जर कारणच नसेल तर कार्य राहू शकत नाही। कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः असा शास्त्राचा सिद्धांत आहे। जर मातीच नसेल तर मातीची कोणतीही भांडी असू शकत नाहीत। जर सुवर्णच नसेल तर अलंकार असण्याची शक्यता नाही। कारण द्रव्य पाहिजे तर काही कार्य निर्माण होतं। हे जे कारण द्रव्य आहे प्रकृतीचं, सत्कार्यवाद, या विश्वाच्या प्रारंभी अव्यक्त अशा स्वरूपामध्ये काही एक अस्तित्वात होतं, काही एक तत्व अस्तित्वात होतं आणि त्याचंच व्यक्त विश्व झालं। त्या अव्यक्तात होतं म्हणून व्यक्त दशेला विश्व आलं। जगत म्हणून आपल्याला जे दिसतं त्याच्या मागं एक अव्यक्त असं तत्व आहे। हे जे मूळ अव्यक्त तत्व, आणि खरंच कोणत्याही गोष्टीच्या खोल तत्वाच्या ठिकाणी असं जर गेलं तर विघटन होत राहतं, प्रत्येक गोष्टीचं विघटन होतं। विघटन होत होत शेवटी एक द्रव्य शिल्लक राहतं की ज्याचं विघटन होत नाही ते मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं। ज्याच्या पलीकडे अजून विघटन नाही होऊ शकत नाही ती मूलद्रव्य, अशी मूलद्रव्य या विश्वामध्ये अतिशय कमी अशी आहेत। जसं एक पाणी आहे त्या पाण्याचं विघटन होऊ शकतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, पण ऑक्सिजनचं विघटन नाही, हायड्रोजनचं विघटन नाही, तिथं विघटनाची क्रिया थांबते। एक कागद आहे, हा कागद गाळला तर त्याचं विघटन होतं, काही वायू होऊन जातो, काही राख कार्बन आणि एक मुख्य कार्बन, तसे अजून थोडेसे कोणते तरी वायू निघून जातील. त्या वायूचं देखील जर विघटन केलं तर अजून काही मूलद्रव्य शिल्लक राहतील. या मूलद्रव्यांच्या पलीकडे जाऊन विघटन होऊ शकत नाही, म्हणून त्याला तत्व असं म्हणतात. हे जे मूल तत्व आहे, मूळ प्रकृती आहे, अव्यक्त असं मूल तत्व, हे कारण म्हणून ओळखलं जातं. प्रकृतीचं देखील कारण द्रव्य म्हणून ओळखलं जातं. आणि या कारणापासूनच आणि या कारणामध्येच त्रिगुण देखील आहेत. सूक्ष्म अव्यक्त तत्व अधिक त्रिगुण ही गोष्ट प्रारंभापासून होती असं शास्त्र सांगतं. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम आता आम्हाला दिसतात भासतात, तसे जरी ते नसले तरी देखील अव्यक्त अशा स्वरूपामध्ये ते त्रिगुण देखील होते. या त्रिगुणांच्या झटापटीमधून, कमी अधिक अशा झटापटीमधून कधी रजोगुणाचं प्राबल्य झालं, कधी तमोगुणाचं प्राबल्य झालं, तर कधी सत्वगुणाचं प्राबल्य झालं, त्यानुरूप विश्वातले पदार्थ ठरले मूलद्रव्याला घेऊन. म्हणून एक कारण आहे आणि एक कार्य आहे. कार्य कारण कर्तृत्वे आणि या कारणापासून जे कार्य म्हणून निर्माण झालं, देह मन बुद्धी आणि अहंकार, हे या कारणापासून कार्य म्हणून निर्माण झालं. या कार्याचं देखील एक कर्तृत्व आहे. हे कार्य देखील आपल्या तऱ्हेने म्हणजे देह मन बुद्धी कामाला लागते, कर्म करते, आणि तिचा कर्माचा पसारा देखील खूप मोठा असतो, अतिशय मोठा. मौजेनी जर सांगायचं झालं तर आपण जेवढं अन्न खातो तेवढं अन्न, तेवढंच अन्न जर बाजूला ठेवायचं झालं, आपण जेवढं खाल्लं लहानपणापासून तेवढं काय 70-80 वर्ष आपण जगू, तेवढंच अन्न जर बाजूला काढायचं झालं तर एखादं मोठं गोडाऊन भरून जाईल एवढं अन्न आपण खातो, फस्त करतो. त्याच्यामध्ये टीव्हीवर दाखवतात तसं हिरव्या पालेभाज्या, दूध, आपण तुम्ही खात नाही अंडी मांस असं ते सगळं दाखवतात, धान्य, अशा स्वरूपामध्ये आपण जे सगळं मिळून खातो ते खाणं जर पाहिलं तर त्यांनी मोठमोठी गोडाऊन भरून जातील एवढं आपण खातोय आयुष्यभरामध्ये. आणि तेवढं खाऊन शेवटी हाताला काय लागतं? ते खाल्ल्यामुळं जी एनर्जी निर्माण होते ती एनर्जी कर्मामध्ये खर्च होते. ते खाल्लं म्हणून आपण कर्म करायला प्रवृत्त होतो. जीवन जगण्यासाठी काही कर्म करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारची नाना कर्म आपल्या देहाकडून, मनाकडून, बुद्धीकडून घडत राहतात. ही जी कर्म घडत राहतात त्या कर्मातून एकूण या विश्वामध्ये क्रांती घडून आली असं म्हणतात ना. 17व्या शतकामध्ये 15 ते 17 का काय युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली, वैज्ञानिक क्रांती झाली, अनेक प्रकारची कर्म कर्तृत्व अशी घडून आली. काही ठिकाणून मंडळी दिग्विजयाकरता म्हणून बाहेर पडली, काही ठिकाणी मूलभूत शास्त्रीय संशोधन झालं, काही ठिकाणी उत्पादन सुरू झालं. शास्त्रीय संशोधन होतं त्याला अनुसरून उत्पादन सुरू झालं. काही ठिकाणी आत्मचर्चा, परमार्थ विचार झाला. हा सगळा ज्या देह मन बुद्धीकडून घडला, कार्य कारण भावानी, एक कारण आहे, त्याचं एक कार्य आहे आणि त्या कार्याचं एक कर्तृत्व आहे. देह निर्माण झाला आणि किती कर्म करत करत आपण जातो पहा, आतापर्यंत आपण किती कर्म केली. हे जे कर्तृत्व आहे, या सगळ्या कर्तृत्वाला भगवंत असं म्हणतात हेतुहू निमित्त प्रकृती ही असते. हेतुहू प्रकृती उच्चते. प्रकृती हे या सर्व कर्मांचं कर्तृत्वाचं निमित्त मूळ प्रकृतीमुळे ते अव्यक्त तत्व त्याच्या बरोबरीने त्रिगुण अव्यक्त दशेमध्ये असलेले म्हणून देह मन बुद्धी आणि म्हणून देह मन बुद्धीची कर्म कार्य कारण कर्तृत्वे हेतुः प्रकृती उच्यते. आणि मग त्यावेळेला पुरुष काय करत असतो? पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. प्रकृती कार्य करते सगळा खेळ प्रकृतीचा आहे. प्रकृतीशिवाय कार्य होत नाही. आणि सर्व प्रकारे म्हणजे पोट भरण्याच्या गोष्टीपासून ते जे देह आणि देहाचे नानाविध विषय आहेत त्या विषय सेवनापर्यंत सगळी कार्य प्रकृती करते. त्यावेळेला पुरुष हा त्या कार्यातून काही सुख आणि काही दुःख हे निष्पन्न होतात. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये देखील नाही का, मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा आगमापायिनाहा अनित्याहा ताव स्थितिक्षस्व भारत असं म्हटलं. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांना बाहेरच्या जगताचे होणारे स्पर्श, विषयाचे होणारे स्पर्श. इंद्रियांना हे जे स्पर्श होतात बाहेरच्या विषयाचे, त्याचा अंतिम परिणाम म्हणून सुख आणि दुःख निष्पन्न होतं. प्राथमिक परिणाम म्हणून शीत आणि उष्ण म्हणजे हवं आणि नको असा भाव, आणि त्याचा सर्वात शेवटचा परिणाम म्हणून सुख आणि दुःख निर्माण होतं. हे जे भोग आहेत हे भोग निर्माण होणारे आहेत आणि नाहीसे होणारे आहेत. आगमापायिनाहा अनित्याहा, तसंच अनित्य देखील आहेत. आज सकाळी जर तुम्ही पक्वान्न खाल्लं असेल, आज पाडव्याचा दिवस आहे, तर शक्य आहे की इथं उपस्थित असणाऱ्या निम्म्या लोकांनी संध्याकाळच्या वेळेला बेताचं खाल्लं असेल. शक्य आहे असं मी म्हणतो. काही काही लोकांना काही फरक पडत नाही, सकाळी जेवढे जेवतात आणि चांगलं आहे. पण अशी निश्चित निम्मी तरी मंडळी असतील की सकाळी पक्वान्न वगैरे खाल्लं तर आता एकतर जेवण नको, किंवा अगदीच काहीतरी भात वगैरे असं थोडंच काहीतरी खाल्लं, किंवा आता गोड नको असं म्हणाले, साधं जेवण काहीतरी जेऊ असं म्हणाले. का बरं म्हणाले? हे जे भोग आहेत हे भोग अनित्य आहेत, त्याला नित्यता नाही. त्याच्यातून जरी आनंद मिळाला असं वाटलं तरी देखील तो आनंद टिकाऊ नसतो. एवढंच नव्हे तर एक 5% लोक तरी अशा चिंतेत असतील की सकाळी जे जड आणि जास्त झालेलं आहे तर ते आता कसं सगळं मिळून शरीरातून बाहेर हाकलून द्यायचं. हे भोग अनित्य आहेत, त्याला नित्यता नाही. तसंच थोडं जर पुढे सरकता आलं तर बघा, थोडं थोडं पुढे सरकून घ्या. आजचा दिवस आपल्याला हे भोग अनित्य आहेत, त्याला नित्यता नाही. शाश्वत सुख देण्याची शक्यता किंवा क्षमता या भोगांमध्ये नाही. फक्त जेवणाबद्दल आपण असं म्हटलो, पण सगळे भोग आठवून पहा, ते भोग तसे स्वप्नवत आहेत, भोगल्यानंतर काही काळाने त्याचं काही शिल्लक राहत नाही। आणि ते सुखही निर्माण करतात आणि दुःखही निर्माण करतात। कर्म देखील सुखही निर्माण करतात, दुःखही निर्माण करतात। कर्म फल सुखही निर्माण करतात आणि दुःखही निर्माण करतात। सुख आणि दुःख देखील सापेक्ष असतात। कधी कधी एका गोष्टीत सुख वाटतं आणि त्याच गोष्टीत नंतर दुःख वाटतं। असं सगळं असल्यामुळं सुख आणि दुःख कार्य कारण कर्तृत्व भावानी प्रकृती जी काही कर्म करते त्या कर्मांमधून अवश्यमेव उत्पन्न होतात। आणि ही जी सुख दुःख आहेत, ही सुख दुःख खरं म्हणजे प्रकृतीने भोगायला पाहिजेत। प्रकृतीची सुख आणि प्रकृतीची दुःख असं व्हायला पाहिजे। तुम्ही जर जेवलात आणि अपचन झालं तर तुम्ही म्हणायला पाहिजे की हा देहाचा प्रश्न आहे, अपचन झालं आहे, हा पोटाचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाहीये। पण तसं न होता तुम्ही हैराण होता, अशा करता हैराण होता की त्या सगळ्या कर्मांची जबाबदारी पुरुष अबोधानी उचलतो। आणि अशा प्रकारे अबोधानी प्रकृतीच्या या नटनाचाला भुलून मोहानी आणि अभिमानानी मी कर्म करतो असं पुरुष समजतो। प्रकृती कर्म करत असताना पुरुष असं समजतो की मी कर्म करतो, त्याचं फळ देखील मला मिळतं असं पुरुष समजतो, आणि त्याची सुख दुःख देखील मला मिळतात असं पुरुष समजतो। पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते, म्हणून भोक्तृत्वाचं निमित्त पुरुष आहे असं म्हटलं जातं। या ठिकाणी असणारी प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ, या ठिकाणी असणारी प्रकृती म्हणजे अपराप्रकृती, अष्टधा प्रकृती, देह मन बुद्धी अहंकार, आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती ती म्हणजे पुरुष। पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये भेद उघड उघड आहे। प्रकृती त्रिगुणांनी युक्त आहे तर पुरुष गुणरहित असा आहे। प्रकृती विकारी आहे तर पुरुष हा अविकारी असा आहे। प्रकृती ही जगत कारण आहे, प्रकृतीपासून सर्व जगत निर्माण झालं। मूळ परमात्म्याच्या ठिकाणी एकोहम बहुस्याम प्रजायेय इति अशा प्रकारचं एक स्फुरण निर्माण झालं। आणि अहम एका हा अहम असं म्हणताना त्या अहमच्या ठिकाणी मी एकटा आहे अशा ठिकाणी वस्तुतः शुद्ध जाणीव स्वरूप त्याला जेव्हा अहम असं स्फुरण निर्माण झालं तेव्हा मूल प्रकृती मूळ माया म्हणून काही निघालं, निष्पन्न झालं। अहम या नावाने तिने स्वतःला जेव्हा वेगळं काढलं, मी एकच एक आहे तेव्हा, आणि या अहम मधून सगळा घोटाळा झाला। त्याला असं वाटलं की आपण बहुविध व्हावं, प्रजा येईती, आणि नानाविध सृष्टी निर्माण झाली। उपनिषदांनी फार सुंदर वर्णन केले, तत्र एकाकी न रमते, त्या ब्रह्माला असं वाटलं की मी एकटाच एक आहे, इथं दुसरं कोणी नाही, करमणुकीचं काही साधन नाही, एकोहम। म्हणून आपल्याला एकटं नको असतं, कोणीतरी पाहिजे बरोबर। मग कोणी नसेल तर टीव्ही तरी पाहिजे, रेडिओ तरी पाहिजे, पुस्तक तरी पाहिजे। एकाला करमत नाही म्हणून लग्न करतो। एकोहम मी एकटा आहे हे कसं काय झालं, एकटा नसलो पाहिजे असं त्याला वाटत राहतं। आणि मग बहुस्याम प्रजायेयेती अशा प्रकारे प्रकृती प्रतिफळते, प्रकृतीतून प्रकृती, प्रकृतीतून प्रकृती अशी निष्पन्न व्हायला सुरुवात होते। अबोधामुळे एकटेपणा हा कठीण जातो. पण मूळ ब्रह्माच्या ठिकाणी देखील जेव्हा अशा प्रकारे मी एकटा आहे असा भाव निर्माण झाला आणि मी बहुविध व्हावं असं वाटलं, तेव्हा प्रथम जर काही निर्माण झालं तर मूळ माया, मूळ प्रकृती अशी निर्माण झाली. आणि ही मूळ प्रकृती निर्माण झाल्यावर मग पंचमहाभूत, त्रिगुण, पंचमहाभूत, त्यांची कर्म, त्यांची समन्वयात्मक कर्म, ज्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे, त्या कर्मातून पर्जन्यादी उपकारक गोष्टी, औषधी म्हणजे वनस्पती, प्राणी मात्र, भूत मात्र निर्माण झाले, मनुष्य मात्र निर्माण झाले. म्हणून प्रकृती ही जगत कारण आहे तर पुरुष कशाचंच कारण नाही. म्हणजे प्रकृतीचं देखील मूळ कारण जर पुरुष आहे असं म्हटलं तर पुरुषापासून म्हणजे ब्रह्मापासून प्रकृती होण्याचा संबंधच नाही, प्रश्नच येत नाही. इथं मानलेलं आहे की प्रकृती पुरुष आणि परमात्मा, त्या परमात्म्यापासून पुरुष ही झाला आणि प्रकृती ही झाली. पण अंतिम वेदांत शास्त्राच्या दृष्टीने परमात्म्यापासून प्रकृती निर्माण होणं देखील शक्य नाही. मग जे झाले ते काय आहे? तर शुद्ध वेदांतामध्ये उत्तर आहे की त्यालाच माया असं म्हणतात. ते झालेलं नाहीये. वस्तुतः समर्थांनी देखील खूप खोदल्यावर, खोदून विचारल्यावर दासबोधामध्ये, अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसी काही असं म्हणून हा विषय संपवलाय. आणि हा विषय उगीच संपवला नाहीये, शास्त्रांनीच तसा संपवलाय. हे जगत हे तशा तऱ्हेने भ्रममूल असं आहे असं आचार्य देखील म्हणतात. भ्रमेण त्वं, भ्रमेण अहम, भ्रमेण उपासकाः जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वं, भ्रममूलम इदं जगत. हे जगतच भ्रममूल असं आहे. असं कसं जगत भ्रममूल असेल? जसं वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं ते भ्रममूल आहे, तिथं खरं नाही. शिंपल्यामध्ये रुपाचा आभास होतो, तिथं चांदी ही वस्तुतः नाही पण रूप आहे असं भासतं, तो भ्रम आहे. एकावर एक वस्तू दिसणं हा भ्रम आहे. म्हणून परमात्म्यावर जगत या नावाचा पदार्थ दिसतो तोच मुळीत भ्रम आहे असं शास्त्र म्हणतं. पण जर मानलं, याचं कारण दुसऱ्या बाजूनी आपला तसा अनुभव नाही ना. जर जगत हे भ्रममूल असेल तर आपल्याला भूक का लागते? भूक लागल्यानंतर मग आपण जेवतो कशा करता? आपण नाना प्रकारची कर्म कशा करता करायला प्रवृत्त होतो? त्या त्या वेळेला ते किती महत्वाचं वाटत असतं, त्याच्यामध्ये किती आपण शक्ती खर्च करत असतो, ते सर्व आपण कशा करता करत असतो? जर भ्रमच असेल म्हणून शुद्ध ज्ञानाच्या अंगाने जर निरूपण करायचं झालं तर मग हे सगळं भास मात्र आहे असं निरूपण होतं. पण जर आमच्या बाजूने निरूपण करायचं झालं, दुसरी बाजू आहेच ना. एका बाजूला एका तीरावर ज्ञानी आहेत आणि एका तीरावर अज्ञानी आहेत, एकच वस्तू पाहतायत. ते ज्ञानी अशा पद्धतीने पाहतील की सर्व परमात्मा स्वरूप आहे, आणि अज्ञानी अशा प्रकारे पाहतील की जे जे दिसते ते बाजूला सारायचं आहे आणि मग परमात्मा म्हणून जो वस्तू आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून प्रकृती आणि पुरुष हा विचार गीतेनी देखील मांडला, आमच्या बाजूनी मांडला. म्हणून प्रकृती कार्य कारण भावानी युक्त अशी आहे आणि पुरुष हा कार्य कारण भावरहित असा आहे. मूळ परमात्म्याची स्थिती याच्यात कार्यकारण भाव देखील येत नाही. गम्मत अशी आहे की पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही एकत्र आल्यावरच काहीतरी होऊ शकतं. एरवी इथं असणारं हे घड्याळ जसं असावं, पुस्तक जसं असावं, तर तशाच प्रकारचा हा देह देखील आहे. एक वस्तू, एखादा मातीचा ढिगारा 3 फूट उंचीचा आणि तुम्ही, याच्यामध्ये काही फरक नाही, ती सगळी तत्व आहेत. याच्यामध्ये फरक फक्त एवढ्या गोष्टीने होतो की त्याच्या आत चेतना नाही, त्या ढिगाऱ्याच्या आत, आणि तुमच्या आत चेतना आहे, तुमच्या आत एक जीव प्रकृती आहे. हाच मोठा फरक आहे. आणि हा जो फरक आहे, हा बोध होईपर्यंत आणि बोध झाल्यानंतरही देह टाकेपर्यंत तसाच राहणार आहे. ज्ञानी पुरुषाला देखील देहभाव राहणार देह टाकेपर्यंत. असं असल्यामुळं प्रकृती आणि पुरुष ही विवंचना निर्माण झाली. तसं जर पाहायचं झालं तर पुरुषाच्या सहकार्याशिवाय किंवा अस्तित्वाशिवाय प्रकृती काहीही करू शकत नाही. हा हात देखील उचलणं कठीण आहे, शक्य नाही. हा हात कोण उचलतं असा प्रश्न शास्त्राने निर्माण केला. चालते शरीर कसं काय बरं? जडवस्तू चालते, हा तांब्या इथून आपला आपण दुसरीकडे जातो. जर शरीर ही तेवढं जड असेल तर त्याला हालचाल कशी होते? कोणाची आहे सत्ते? कोण बोलविते? बोलवतं कोण? चालवतं कोण? सगळ्या क्रिया होतात कशा? म्हणून प्रकृतीला पुरुषाचं सान्निध्य आहे, म्हणून सगळ्या क्रिया होतात. त्याच्या केवळ अस्तित्वानी या सगळ्या क्रिया होतात. पुरुष सुख दुःखांना भोक्तृत्वे हे तू उच्यते. आणि पुरुषाचं एवढंच काम आहे की मी मुळीच करता नाही हे जाणून घेणं, कोणतंही कर्म माझं नाही हे जाणून घेणं, त्या कर्माचं जे सुख दुःखात्मक फळ आहे ते फळ माझं नाही हे जाणून घेणं, एवढं त्यांनी जर जाणलं तर प्रकृती आणि पुरुष एकमेकांपासून मुक्त होतात. पण हा पुरुष देखील अबोधात असल्यामुळं तो सुख दुःखांचं निमित्त हेतू मी आहे असं समजतो. बघा, पुरुष सुख दुःखांना भोक्तृत्वे हेतू उच्यते. त्रिगुण विकार याचा एकूण नटनाचाला भुलून मोहानी अभिमानानी सुख दुःखाचा भोग पुरुष आपण आपल्या डोक्यावर घेऊन राहतो. मी सुखी, मी दुःखी असं त्याला वाटत राहतं. खरं म्हणजे प्रकृती करते आणि फळ देखील प्रकृतीला मिळतं असं शास्त्र सांगतं. पण फळ घेणारा पुरुष पुढे सरसावतो अबोधामुळं. म्हणून विनोबांनी खूप मार्मिक अशी टीप इथं दिलेली आहे. करावे तसे भरावे अशी म्हण आहे वस्तुत, पण करावे एकाने आणि भरावे एकाने अशी इथं परिस्थिती झालेली आहे असं ते म्हणतात. प्रकृती सगळं काही करते, पुरुष केवळ अलिप्त असतो आणि उगीच सुख दुःखाचा भोग मात्र तो घेत राहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी. मन, बुद्धी, अहंकार, मग तिया लावती वेधी कारणाच्या. आणि मग कारणाच्या म्हणजे जो देह मिळालेला आहे त्या देहाच्या इंद्रियांच्या नादाला देह मंद बुद्धी याला लावलं जातं. इच्छा, बुद्धी आणि अहंकार सगळे मिळून ती गोष्ट करतात. त्याची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा. हे इच्छित फल मिळवण्यासाठी म्हणून जे प्रयत्नात्मक सूत्र कार्य करायला लागतं, प्रयत्न करायला लागतात, तया नाव धनंजया कार्य पैगा. एखादी गोष्ट, इप्सित गोष्ट साध्य प्राप्त करायची असेल तर जे प्रयत्न करायला लागतात त्याला कार्य असं म्हटलं जातं. आणि इच्छा मदाच्या ठावी थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पैगा. इच्छा मदाच्या आश्रयाने, मद म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या स्वतःला भुलून अहंजन्य अशी निर्माण होणारी परिस्थिती, आणि इच्छा मदाच्या थावी आश्रयाने लागली मनाते उठवी आणि एखादा विषय भोगावा अशी निर्माण झालेली इच्छा मदाच्या आश्रयाने मनाला प्रेरणा देते, मदाच्या आश्रयाने मनाला प्रेरणा देते. तई इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पैगा, आणि मग इंद्रिय व्यवहार करतात. प्रथम इच्छा निर्माण होते, कामना निर्माण होते की झाले 4 वाजले चहा टाकायला पाहिजे, आणि मग ती इच्छा मनाला जाग करते. मग तुम्ही कधी उठता, स्वयंपाकघरात जाता, गॅस लावता, अधन ठेवता, चहा पिऊन संपल्यानंतर मग लक्षात येतं की झाली कृती. तोपर्यंत एखादा हिप्नोटाईज झालेला मनुष्य जसा वागतो तसे तुम्ही वागता. कोणत्याही कामानी प्रेरित झालेला मनुष्य हा संमोहित झाल्यासारखा वागतो नेहमीच. कोणतीही कामना असो, कोणत्याही कामानी तो उठतो आणि ती कृती करतो, मनाला सांगतो, मन इंद्रियांना जाग करतं, आणि तुम्ही तो विषय भोगूनच थांबता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे कर्तृत्व पैगा, याला कर्तृत्व असं म्हणायचं. म्हणून तिन्ही या जाणा कार्य कारण कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. म्हणून या तीनही कार्य कर्तृत्व आणि कारण या तीनही भावांना प्रकृती ही मूळ आहे. प्रकृतीमधून हे सर्व निर्माण होतं. प्रकृतीमधून मन इच्छा बुद्धी इंद्रिय सगळी निष्पन्न झालेली असल्यामुळं याच्या मुळाशी प्रकृती आहे. एवं तिहींचे नि समवाये प्रकृती कर्मरूप होये. या तिन्हींच्या ऐक्यानी कार्य कारण आणि कर्तृत्व प्रकृती ही कर्म करायला प्रारंभ करते. परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारीखी. पण त्याच वेळेला त्याच्या ठिकाणी ज्या गुणांचा जोर असतो त्या प्रकारे ती कर्म करायला लागते. म्हणून पाडवा आहे, सत्वगुणाचा जोर आहे, तर रामचंद्रांकडे यावं, दर्शन घ्यावं. सत्वगुणाचा जोर ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या ठिकाणी. आणि आता याच वेळेला तुम्ही वेगवेगळी हॉटेल्स पहा कशी भरलेली असतील पाडव्याच्या दिवशी. म्हणजे घरात जेवण ज्या दिवशी अपेक्षित आहे त्या दिवशी, घरात स्वयंपाक करून जेवणं अपेक्षित आहे त्या दिवशी, ज्या गुणाची प्रवृत्ती झालेली असेल त्या प्रकारे वर्तन सुरू होतं. असे उलट अभिमानानी कृती करणारे बुद्धिमान नास्तिक पुण्यामध्ये आहेत की जे एकादशीच्या दिवशी मुद्दामहून नॉनव्हेज खायला जातात. बुद्धिमान नास्तिक असं मी म्हणतो. स्वतःला बुद्धिमान समजणारे आणि देव वगैरे सगळा खोटा आहे असं म्हणणारे, त्याच्यातच भूषण. ज्या गुणांचं प्राबल्य असतं त्याकडं तो ओढ घेतो. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणीजे, आता म्हणून त्याच्या व्याख्या झाल्या. सत्वगुणांनी सत्वगुणाचं अधिष्ठान ज्या कर्मांच्या मागं आहे त्याला सत्कर्म असं म्हणायचं. परी संतान सवेव सता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्येसी येण्याची सत्कर्मे. सत्कर्माची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी अशीच केली आहे. अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, सत्कर्मांनी अहम आत्म्याच्या ठिकाणी जाऊन विश्रांती घेतो, आत्मबोध होतो। रजोगुणे निफजे मध्यमते, जे का केवळ तमे होती जिए कर्मे, निषिद्धे अधमे जाणतीये, आणि मध्यम रजोगुण आणि तमोगुण अत्यंत कनिष्ठ अशा प्रकारची कर्म घडायला लागतात। ऐसे नि संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते, तयापासून निर्वाळते सुख दुःखदा सुख दुःखगा। म्हणून चांगली वाईट अशी कर्म देखील प्रकृतीमुळे निर्माण होतात, प्रकृतीवर संस्कार होतात, जीवावर संस्कार होतात, देह मन बुद्धीवर संस्कार होतात, चित्त अंतकरण बुद्धी मन याच्यावर संस्कार होतात, आणि ते संस्कार प्रकृतीवर जीवावर होतात, आणि ते जन्मजन्म चालू असत। असंती दुःख उपजे, वाईट कर्मातून दुःख निर्माण होणार। सत्कर्मी सुख निफजे, तया दोहींचा बोलीजे भोगू पुरुषा, आणि पुरुष यांच्यामध्ये अडकल्यामुळं, यांच्याशी एक झाल्यामुळं, आपणच ही कर्म करतो अशा प्रकारचा भाव धारण केल्यामुळं जी सुख आणि दुःख निर्माण होतात त्याचा भोग देखील भोगणारा तोच राहतो। सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमू करी पुरुषु भोगी। म्हणून सुख दुःख जोपर्यंत निपजतात निर्माण होतात प्रकृती उद्योग करते कर्म करते म्हणून निपजतात। सुख दुःख निर्माण झाली याचा अर्थ प्रकृतीने कर्म केली, आणि प्रकृती जर काही कर्म करणार नसेल तर ब्रह्मानंदामध्ये राहील, मनच तटस्थ झालं, कोणतीच क्रिया घडली नाही, तर तो आत्मसुखात रममाण होईल। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी, जेव्हा सुख दुःख निपजतात असं लक्षात येतं तेव्हा प्रकृती कर्म करती आहे असंही लक्षात येतं। तव प्रकृती उद्यमू करी, आणि हा प्रकृतीचा सगळा उद्योग भोगणारा पुरुष असतो, मी सुखी मी दुःखी असं म्हणून तो भोगतो। देहाची दुःख मनाची दुःख बुद्धीची दुःख चित्ताची दुःख, चित्ताची सुख मनाची सुख बुद्धीची सुख देहाची सुख भोगणारा मी आहे असं पुरुष समजतो। प्रकृती पुरुषांची कुळवाडी, प्रकृती पुरुष यांची ही कुळवाडी शेती अशी अखंड चालू आहे। जगाच्या आरंभापासून विश्वाच्या आरंभापासून ही चालू झाली आणि विश्वाच्या अंतापर्यंत ही चालूच राहणार। प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, खरं म्हणजे ही अघटित अशी घटना घडते, घडू नये अशी गोष्ट घडते, कारण पुरुष हा कधीच कोणताच भोग घेत नाही, तरी देखील पुरुष मी भोगतो असं समजतो। आणि प्रकृती ही कधीच काम करत नाही, पुरुषाचं सान्निध्य आहे म्हणून ती काम करते, नाहीतर नुसती प्रकृती कधीच काम करू शकत नाही। पण प्रकृती काम करते आणि पुरुष भोगतो अशा प्रकारचा भाव निर्माण झाला, म्हणून हे अघटित अशी घटना घडली। प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, जे आंबुली जोडी आंबुला खाये, आंबुली म्हणजे स्त्री आणि आंबुला म्हणजे पती, तो खातो आणि ही स्वयंपाक करते ही स्वयंपाक करते आणि तो खातो। आपले मामा पेंढारकर आहेत ते सांगत होते की सिंह कळपामध्ये राहतो, तीन चार पाच सिंहिणी असतात आणि एक सिंह असतो जनरली, आणि शिकार कधीही सिंह करत नाही, सिंहीण स्वीकार शिकार करते आणि सिंह पहिला तो जातो, तिने जनावर मारलं की ती बाजूला होते आणि हा पुढे जातो, हा त्याच्यामध्ये तोंड घालतो, सगळं रक्त हा पितो, जेवढं याचं खायचं तेवढं खाऊन झालं की मग हा बाजूला जातो, मग मुलं जातात, ती त्यांना काय थोडं थोडं त्यांचं खायचं असेल तेवढं खाऊन मग सिंहीण खाते। सिंह शिकार करत नाही आणि सिंहीण शिकार करते त्यांच्याबाबत केवळ स्वयंपाकाचा प्रश्न आहे, स्वयंपाक चालू असतो, फार मोठी गोष्ट नाहीये। आपल्याकडे देखील सिंहिणीच स्वयंपाक करतात। अंबुली जोडे अंबुला खाये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। किती बरं वाटलं सिंहिणी असं म्हटल्याबरोबर। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाये। स्त्री हे जोडते, प्रकृती हे जोडते, तिला सगळं हवं असतं, सगळे हवे असतात आणि सगळं हवं असतं आणि पुरुष त्याच्यामध्ये केवळ असतो आणि आपण भोग भोगतोय अशा प्रकारचा भाव धरून असतो, म्हणून सुख दुःखामध्ये पडतो। आंबुला आंबुलीये संगती ना सोये, पुरुष हा अलिप्त असतो आणि सगळा संसार प्रकृतीचा असतो। स्त्री पुरुष या विचाराने घेऊ नका, ते केवळ समजण्यासाठी बोललं जातं। पुरुष आणि स्त्री हे दोघंही प्रकृतीमध्येच मोडतात, म्हणजे आपण ज्यांना स्त्री पुरुष म्हणतो ते परत नाही तर एक शब्दाचा घोटाळा। आंबुला आंबुला शब्द कसा आहे, आंबुला आणि आंबुली। आंबुला आंबुलीये संगती ना सोये, म्हणून नेहमी प्रकृतीला पुरुष बरोबर हवा असं वाटत राहतं, बस बरोबर हवा। जर देहातून तो निघून गेला तर प्रकृतीची काही खैर नाही, ती काही करू शकत नाही। आंबुला आंबुलीये संगती ना सोये, पुरुष आणि प्रकृती यांचं तसं काही संबंध सोय नाही, एकत्र आले एवढंच तरी देखील। असं म्हटलं जातं की पुरुष आणि प्रकृती, किंवा मानलं जातं की पुरुष आणि प्रकृती यांचे जे एकूण गुण म्हणून सांगितलेले आहेत ते दुसऱ्या अर्थाने स्त्री पुरुष या याच्यामध्ये देखील पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये आलेले आहेत। म्हणून नेहमी स्त्री दुविधेमध्ये असते की यांचं आपल्यावर शेवटपर्यंत खरं प्रेम राहील ना, अशा दुविधेमध्ये ती असते। याचं कारण तो मुळातच अलिप्त असतो आणि ही मुळात लिप्त असते, काही गुण निश्चित आलेले असतात, त्याचा अलिप्तपणा पाहून तिला भीती वाटत असते। केवळ काही न करता भोगण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे तिला भीती वाटत असते। आंबुला आंबुलीये संगती ना सोये, आणि आंबुला म्हणजे पुरुष देखील जवळपास तसाच वागतो, संगती ना सोये असाच वागतो जवळपास। सगळे संसार जे उत्तम चाललेले आहेत ते केवळ स्त्रियांमुळे चाललेले आहेत, त्यांच्याकडे हे क्रेडिट आहे। सगळं घर चांगलं सांभाळून ठेवणं, मुलं आणि पती यांच्यामध्ये देखील एक सामंजस्य राखणं, सगळ्यांना सांभाळून ठेवणं हे काम फक्त स्त्री करते। त्या अर्थाने मात्र ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीयेत इथं आंबुला आणि आंबुली। पण या प्रकारचे काही गुण दोघांमध्ये देखील आपल्या आपल्या पद्धतीने उतरलेले आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अंबुली जगविये, दोघांची संगती सोय काहीही नसताना अंबुली जगविये, अंबुली म्हणजे प्रकृतीपासून सगळं जगत निर्माण होतं, एवढा मोठा जगत पसारा प्रकृती प्रसवते, चोज ऐका, अशा प्रकारचं हे नवल ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुरुष प्रकृतीस्थोही भुंगते प्रकृतीजान गुणान, कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसू. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. सोमवारी देखील इथं या रामचंद्रांच्या नवरात्राच्या दिवसांमध्ये असंच आपलं इथलं प्रवचन होणार आहे, कारण मंगळवारी रामनवमी आहे. हा जो कालखंड आहे हा कालखंड अतिशय पवित्र असा कालखंड आहे. रामचंद्रांच्या जीवनाचं काही एक चिंतन, गुणांचं चिंतन, अशा नामस्मरण अशा प्रकारे आपला काळ या 8-9 दिवसांमध्ये जितका जास्त आपल्याला सत्कारणी लावता येईल तितका आपण लावायचा निश्चय करूया. मागच्या वेळेला आपण निवेदन दिलेलं होतं आपल्या पारायणाचं आणि फॉर्म दिलेले होते, तसंच आज देखील पारायणाचे फॉर्म सद्भक्त गिरीश टल्लूंकडे आहेत. ज्यांनी अजून कुठून ते घेतले नसतील त्यांनी घेऊन भरून द्यावेत. तसं ज्यांनी मागच्या वेळेला नेलेले आहेत त्यांनी आता द्यायला हरकत नाही, इथं गिरीश कुलकर्णी आलेले आहेत, त्यांच्याकडे आपला फॉर्म आपण देऊ शकता. अजून काही निवेदन नाही. निवेदन असेल.